चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज गुरुवार 10 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,140 रुपये होता, तर 33 चा व्यापार 3,200 रुपये ते 3,240 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,020 रुपये ते 3,100 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,175 रुपये होता, तर 33 चा व्यापार 3,325 रुपये ते 3,350 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,275 रुपये ते 3,300 रुपये होता। गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,151 रुपये ते 3,201 रुपये होता। तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर 33 चा व्यापार 3,325 रुपये ते 3,350 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रेन मंथ कॉन्ट्रॅक्ट $405.70 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेन मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.86 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.68 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रिअलचा व्यापार 5.0886 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,409 रुपये, तर क्रूड WTI $46.33 पर बॅरल होते। इक्विटी सेन्सेक्स 143.62 अंकांनी खाली येऊन 45,959.88 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 50.80 अंकांनी खाली येऊन 13,478.30 अंकावर बंद झाला।